नमस्कार, मी अमर माणिकराव पाटील, लढेगाव जिल्हा परिषद सर्कलमधून भारतीय जनता पक्षाकडून कमळ या चिन्हाकडून उभा आहे. पाणी, रस्ते, शेती, त्याचबरोबर सरकारी योजनेतून लढेगाव जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करू, त्याचबरोबर माझ्या दोन्ही पंचायत समिती उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्या. कमळाला मत द्या, विकासाला बळ द्या.
राहिलं का किंवा आपण ॲड करतो.